अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितलेला
आधुनिक भारताचा इतिहास।
फाळणी आणि स्वातंत्र्य।
स्वातंत्र्य चळवळीच्या शेवटच्या टप्प्याचा इतिहास। या शेवटच्या टप्प्यामध्ये आधीच्या स्वातंत्र्य लढ्याचे सगळे प्रवाह एकावेळी एकत्र येतात, त्यामुळे स्वातंत्र्याचा प्रश्न, जागतिक दुसऱ्या महायुद्धाची परिस्थिती स्वातंत्र्याच्या प्रश्नाशीच वेगळा करता येणार नाही इतका गुंतलेला प्रश्न म्हणजे भारतातला हिंदू मुस्लिम संबंधांचा प्रश्न, ब्रिटिश सरकारची डिवाइड अँड रूल ही पॉलिसी, आणि शेवटचं दशक म्हणजे 40वं दशक यामध्ये क्रिप्स मिशन, वॅव्हेल प्लॅन, कॅबिनेट मिशन आणि अखेर माउंटबॅटन योजना याद्वारा फाळणीच्या बरोबर स्वातंत्र्यापाशी पोचलेला मुक्का हा आपल्या आत्ताच्या अभ्यासाचा विषय। एक प्रकारे त्याला हा स्वातंत्र्य लढ्याचा दुःखांत आहे खरं, म्हणजे सगळा स्वातंत्र्य लढा आणि ज्या शतकांचा आढावा आपण घेत होतो याच्यामध्ये एक मध्ययुगातला फुटलेला विखुरलेला प्रतिभा हरवलेला समाज पारतंत्र्याशी लढता लढता नव्या युगामध्ये प्रवेश करतोय असं मला तर डोळ्यासमोर एक प्रकाशमय चित्रच उभं राहतं। पण ही कहाणी जशी शेवटाकडे जाते तसा त्या प्रकाशाला आधी अंधाराची कड तयार होते, कडेने येणारा तो अंधारच पसरत जातो आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यासारखं प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळतं तेव्हा त्या स्वातंत्र्याची किंमत काय, किती हवं होतं ते हे होतं का, आणि नंतरच्या 50 वर्षाकडे तर आत्ता आपण पाहतच नाही होतो। माझं लाडकं म्हणून उदाहरण येईल पण ह्यावेळेला फक्त ते चांगल्या संदर्भात नाही आहे। 1905 साली वंगभंग झाला आणि त्याच्याविरुद्ध समाज पेटून उठला, 6 वर्षात ब्रिटिश सरकारला वंगभंग मागे घ्यावा लागला। 40-42 वर्षांच्या नंतर त्या वंगभंगाची प्रचंड वाढून गुणित श्रेणीने आवृत्ती तयार झाली, ती म्हणजे फाळणी होती। मग ती नुसताच पूर्व बंगाल पश्चिम बंगालही नाही झाला, आत्ताचा पाकिस्तानही स्वतंत्र त्याच्यापासून पूर्ण वेगळा निघाला। हा इतिहासाचा प्रवाह या देशातल्या कोणाला रोखता आला नाही। पाहायला गेलं की फाळणी खरंच कोणाला हवी होती का, तर हवी होती का याच्यामध्ये मुस्लिम लीग आणि जिना याच्याशिवाय हवी होती याचं उत्तर तर निघतच नाही। उरतं ते बाकीच्या कोणी इलाज नाही म्हणून स्वीकारली, कोणी व्यावहारिक उपाय म्हणून स्वीकारली, कोणी मिळतंय तेवढं एवढं तर एवढं, पण आज ना उद्या पुन्हा भारत पाकिस्तान एकत्र होतीलच असे एका फॅन्टसी पाई स्वीकारली। गांधीजी स्वतः म्हणले होते ओव्हर माय डेड बॉडी, पण प्रत्यक्ष वेळेला तेव्हा त्यांनी ना काही केलं का प्रश्न आहे की ते काही करू शकले नाहीत। एका ठिकाणी गांधीजी म्हणले की फाळणीचा ठराव काँग्रेस वर्किंग कमिटीने केला, माझ्यापाशी आता करण्याजोगं काही नाही कारण वयाच्या ह्या टप्प्याला माझ्यापाशी द्यायला पर्यायी नेतृत्व नाही। 1935 जो भारत सरकारचा कायदा आहे हे याचं कॉन्स्टिट्युशनल नाव आहे, पण याला अनेकदा बोलीभाषेमध्ये प्रांतिक सरकारचा कायदा असंही म्हणलं जातं कारण 1935 कायद्याने फेडरल रचना भारतामध्ये आणली। भारताच्या अंतर्गतचे सर्व विषय हे प्रांतांच्याकडे अधिकार सोपवले आणि 35 कायद्याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे द्विदल राज्य पद्धती डायरकी केंद्रामध्ये सुद्धा आली। केंद्रातही मंत्रिमंडळ, केंद्रामध्येही व्हॉईसरॉयकडचे विषय कोणते आणि विधिमंडळाला हस्तांतरित केलेले म्हणजे ट्रान्सफर्ड आणि रिझर्व्ड, रेसिड्युअल पॉवर अर्थातच व्हॉईसरॉयकडे होती पण द्विदल राज्य पद्धती केंद्रात सुद्धा आली। 1935 कायद्याचं वचन होतं की यानुसार आता राज्यांच्या मध्ये निवडणुका घेतल्या जातील। काँग्रेस समोर प्रश्न होता ह्या निवडणुका लढवायच्या का नाही लढवायच्या, तरातरांचे वाद झालेत आणि अंतिम निर्णय असा तयार झाला की लढवायच्या पण भारत सरकारचा हा कायदा हाणून पाडण्यासाठी लढवायच्या। म्हणजे काही शब्दांची समानता ही असहकार आंदोलनानंतर काउन्सिलमध्ये एंट्री करून ते हाणून पाडू यासाठी आहे का, पण हा भारत सरकारचा आम्हाला काही समाधानकारक नाहीच आहे, आम्हाला याच्याहून अधिक हवं आहे, पण चलो, म्हणजे एक प्रकारे प्रतियोगी सहकारिताच झाली का होई ते शब्द न वापरता की ठीक आहे निवडणुका लढवा, राज्यांच्या मधलं चित्र काय आहे ते पहा। 37 निवडणुका झाल्या। गेल्या 63-64 वर्षांच्या इतिहासाकडे पाहतानाही मला कायम असं वाटत आलंय की जे घडलं त्याची बीज या 37 निवडणुकीत आहेत। निवडणुका तेव्हा निवडणुकांचं राजकारण, त्या निमित्ताने समाज जाती धर्म पंथांवर फुटला जाणे, 1937 ज्या लोकांनी स्वातंत्र्य चळवळीला सुद्धा विरोध केला होता, 1937 सुद्धा जे गांधी
सॅम्पल कंप्लीट रेडी टू कंटिन्यू।